आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप 2047 पर्यंत देशातल्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढायला हवा पंतप्रधानांचा मानस केंद्राकडून राज्यांना कर हस्तांतरण महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीच्या कुंभवाणी या विशेष वाहिनीचं लोकार्पण आणि महिला क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर 6 खेळाडू राखून विजय. आता सविस्तर बातम्या. अनिवासी भारतीय समुदाय जगासमोर भारताचं खरं चित्र मांडत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ओडिशातल्या भुवनेश्वर इथं आयोजित 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा समारोप करताना त्या काल बोलत होत्या. परदेशातील भारतीय समुदाय सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. अनिवासी भारतीयांकडे केवळ ज्ञान आणि कौशल्यच नाही तर त्या आपल्या मूल्यांचीही जोपासना करत आहेत असे कौतुकोद्गारही राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं परदेशात ठसा उमटवणाऱ्या 27 अनिवासी भारतीयांना या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात आले. काही केंद्रीय मंत्र्यांसह ओडिशाचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातल्या प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा अशी आपली इच्छा आहे. सरकारी योजनांची 100% अंमलबजावणी होणं गरजेचं असून ते एका अर्थानं सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचं एक रूप आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं. आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांच्या पॉडकास्टसाठी पंतप्रधानांनी ही मुलाखत दिली. एक माणूस म्हणून माझ्याकडून चुका होऊ शकतात पण मी वाईट हेतूनं कधीही चुका करणार नाही असंही मोदी यांनी या मुलाखतीत नमूद केलं. राजकारणात यशस्वी होण्यासाठी समर्पण बांधिलकी संघभावनेनं काम करणं आणि स्वतः लोकांसाठी कायम उपलब्ध असणं हे गुण आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. चांगल्या लोकांनी कायम राजकारणात येत राहिलं पाहिजे आणि केवळ महत्वाकांक्षा न ठेवता ते मिशन समजून काम केलं पाहिजे असं आपलं मत असल्याचंही मोदींनी सांगितलं. जवळपास 2 तासांच्या मुलाखतीत पंतप्रधानांनी आपला जीवनप्रवास शिक्षण राजकीय कारकीर्द व्यवस्थापन कौशल्य यासह इतर विषयांवर चर्चा केली. केंद्र सरकारकडून राज्यांना काल डिसेंबर 2024 साठी 1,73,030 कोटी रुपयांच्या करांच्या रकमेचं हस्तांतरण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राचा 10,930,31,00,000 रुपयांचा वाटा आहे. राज्यांना भांडवली खर्चाला गती देता यावी तसंच विकासकामं आणि कल्याणकारी उपक्रमांना वित्तपुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी हा निधी जारी करण्यात आला असल्याचं वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे याबद्दल आभार मानले आहेत. राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांना यामुळे पाठबळ मिळणार असल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वानं दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त चंद्रपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भाच्या विकासाकरता कन्नमवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव फडणवीस यांनी यावेळी केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या अनुषंगानं कुंभवाणी या आकाशवाणीच्या विशेष वाहिनीचं लोकार्पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल केलं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुंभवाणी या वाहिनीवरून आता 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रसारण केलं जाणार आहे. आकाशवाणीच्या 103 MHz या FM वाहिनीवरून न्यूज ऑन AIR ऍप तसंच वेव्ज या OTT मंचावरून कुंभवाणीचं प्रसारण ऐकता येईल. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज तिथीनं 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं आजपासून 3 दिवस अयोध्येमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. पुण्यातही भक्तीसुधा फाउंडेशन आणि समर्थ व्यासपीठ या संस्थांच्या वतीनं आज सकाळी 11 ते 12 या वेळेत रामरक्षा घरोघरी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती देताना सामंत म्हणाले,
या विश्वसंमेलनापासून नवीन एक उपक्रम आम्ही सुरू करतोय, तो म्हणजे जागतिक स्तरावर ज्यांनी लेखन केलेलं आहे, जे सगळ्यात ज्येष्ठ साहित्यिक आहेत, अशा एका साहित्यिकाचा सत्कार आणि ज्या तरुणानं स्वतःची सुरुवात ही मराठीपासून केली आणि तो आज सेलिब्रिटी बनलेला आहे, अशा दोघांचा सत्कार या विश्वसंमेलनामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याच्यातलं पहिलं जे नाव आहे ते पद्मश्री मधू मंगेश कर्णिकांचं आहे आणि तरुणांमधलं दुसरं जे नाव आहे ते रितेश देशमुखांचं आहे. बाल साहित्यापासून लोककलांपर्यंत सगळ्याचा समावेश याच्यामध्ये असावा, संत साहित्याचा देखील समावेश असावा अशी मागणी सगळ्यांनी केली. परदेशातल्या देखील जास्तीत जास्त मराठी साहित्यिकांना या ठिकाणी बोलवावं हा प्रयत्न आम्ही करतोय. याच मैदानावर पुस्तक प्रदर्शन देखील झालं, त्याची नोंद जगानं घेतलेली आहे आणि त्याच मैदानावर होणाऱ्या विश्वसंमेलनाची नोंद देखील विश्वानं घ्यावी यासाठी याचं नियोजन आम्ही पुण्यामध्ये करतोय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं आगामी काळात कापड उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम विकसित करावेत असं आवाहन राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी काल केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या 20व्या दीक्षांत समारंभात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या सोहळ्यात 15,000 जास्त विद्यार्थ्यांना पदवी, 71 जणांना पीएचडी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त अहिल्यादेवी यांच्या जीवनचरित्रावरील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्यातल्या मस्तादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी मानवाधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून आता आयोगामार्फतही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी सोनवणे यांनी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं उद्या भारतीय जनता पार्टीचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12वीच्या परीक्षांचं प्रवेशपत्र सर्व विभागीय मंडळातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून कालपासून डाऊनलोड करण्याकरता उपलब्ध करून देण्यात आल्याचं राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळवलं आहे. नवी दिल्लीमध्ये 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय पुरुष संघात महाराष्ट्रातील 5 तर महिला संघात 3 खो खोपटूंची निवड झाली आहे. पुरुष आणि महिला गटाचं कर्णधारपद पुण्यातल्या खेळाडूंना मिळालं आहे. पुरुष संघाच्या कर्णधारपदी प्रतीक वाईकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्णधार प्रतीक वाईकर या स्पर्धेविषयी आकाशवाणीशी बोलताना म्हणाला,
येणाऱ्या काळामध्ये भारतीय संघापुढील आव्हान असेल ते नेपाळ संघाचे, ऑस्ट्रेलिया संघाचे, बांगलादेश संघाचे आणि इंग्लंड आणि यूएसए. कारण ज्या पद्धतीने ते देश काम करत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत, स्वतःच्या स्किल्स डेव्हलपमेंटसाठी काम करत आहेत, तर आम्हाला ते नक्कीच ह्या स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशन देऊ शकतात असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं माझी टीम सध्या निवडलेली 15 इंडियातले टॉपचे खेळाडू आहेत, तर हे पूर्ण खेळाडू बॅलन्स साईड आहे. म्हणजे आमच्यामध्ये डिफेंडर्स चांगल्या प्रकारे आहेत, ऑलराऊंडर्स आहेत आणि अटॅकर्स आहेत, तो ही पूर्णपणे बॅलन्स टीम आहे. आणि मला वाटतं की आम्ही स्किलवर ऍज अ कंबाईन गेम आम्ही चांगला केला तर आम्ही नक्कीच हा विश्वचषक इंडियासाठी जिंकून देऊ शकतो.
भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतल्या राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं 6 खेळाडू राखून विजय मिळवला. आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 238 धावा केल्या. भारतानं 35व्या षटकातच 4 खेळाडूंच्या मोबदल्यात 239 धावांचं लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भात हवामान कोरडं राहील. अन्य भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप. 2047 पर्यंत देशातल्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढायला हवा, पंतप्रधानांचा मानस. केंद्राकडून राज्यांना कर हस्तांतरण. महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी. महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीच्या कुंभवाणी या विशेष वाहिनीचं लोकार्पण. आणि महिला क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर 6 खेळाडू राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.